परमात्म्यालाही भक्त हृदयाचा वेधू लागतो, त्याचं स्नेहनिमंत्रणच येतं मुळी. मुरलीच्या हळुवार सुरांची पाऊल वाटत जणू तो राधिका झालेल्या मनाच्या पावलांखाली अंथरतो, हुरहुर दाटून येते. एकीकडे क्षितिजाचे बाहू पसरून घननिळाचे जीवलग बोलावणे, तर त्याच क्षणी आनंदाच्या या वृंदावनाची वाट अडवणारी ही मोहमायेची यमुना. अशावेळी नामाची सांगडच धावून येते, नामाचीच नाव होते आणि त्याच्या कृपेनेच तो भेटतो. खरंच नाथ म्हणतात देव महात्म्य कळे ना कोणा, हेच खरं. पण हेही खरं, मुक्तीच्या पहिलं तिरीची मुरली ऐकू येण्यासाठी आधी मनाला राधेची बाधा व्हायला हवी, तेव्हाच हे अंतरीचे प्रश्न साधनेची वाट होतात, यमुनेचा घाट होतात.
कशी जाऊ मी, हो कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवी कान्हा. कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवी कान्हा. कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवी कान्हा, मुरली वाजवी कान्हा. पहिले तिरी हरी वाजवी मुरली, नदी भरली यमुना. पहिले तिरी हरी, पहिले तिरी हरी, पहिले तिरी हरी वाजवी मुरली, नदी भरली यमुना. कासे पीतांबर कस्तुरी तिळक, कासे पीतांबर कस्तुरी तिळक, कासे पीतांबर कस्तुरी तिळक. कुंडल शोभे काना, कुंडल शोभे काना, मुरली वाजवी कान्हा. कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवी कान्हा. काय करू बाई कोणाला सांगू, काय करू बाई, काय करू बाई, काय करू बाई, कोणाला सांगू. काय करू बाई, काय करू बाई, कोणाला सांगू. करू बाई कोणाला सांगू, ना नामाची सांगड आणा, नामाची सांगड आणा। नंदाच्या हरीने कौतुक केले, नंदाच्या हरीने कौतुक केले। जाणे अंतरीच्या खुणा, जाणे अंतरीच्या खुणा। मुरली बाजवी कान्हा, कशी जाऊ मी वृंदावना। मुरली बाजवी कान्हा, मुरली बाजवी। एका जनार्दनी मनी म्हणा, एका जनार्दनी मनी म्हणा। एका जनार्दनी महात्म्य कळे ना कोणा, कळे ना कोणा। देव महात्म्य कळे ना कोणा, कळे ना कोणा। देव महात्म्य कळे ना कोणा, कशी जाऊ मी हो, कशी जाऊ मी, 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 कशी जाऊ मी वृंदावना। मुरली वाजवी कान्हा, मुरली वाजवी।